ते मीची करी यथावत प्रगटोनिया, पाठी श्रुती सहित अशेष, जग हरपे जेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची। जैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नींचे किर नाही दुजे, तरी एकत्व ही देखो पाविजे आपले ही, तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे नवीन, तया ही बोधा कारण जाणता मीची। वेदांत कृद्वेद विदेव चाहम याच्या ज्ञानेश्वर महाराज करत असलेलं हे निरूपण आहे। सर्व वेदांमध्ये वेद्य असा ज्ञान विषय मीच आहे। तसच जो वेदांत आहे तो वेदांत मीच झालेला आहे, आणि वेदांत करणारे असे वेदार्थ वेत्ते देखील तत्वतः मीच आहे। याच कारण असं की ज्ञानाशी जेव्हा कोणी एखादा समरस होतो तेव्हा समरस झालेला नामरूपाने हरपून जातो आणि परमात्म्याशी एकरूपता पावतो। असं असल्यामुळं जे द्रष्टे ऋषी आहेत, उद्गाठे आहेत वेदांचे, उपनिषदांचे, महामंत्रांचे, महावाक्याचे, तर ते सर्व तत्वत मीच आहे असं भगवंत म्हणतात, आणि त्याच्यावरच हे निरूपण चाललेलं आहे। जेव्हा महासिद्धांतापाशी श्रुती येते तेव्हा श्रुतीचे शब्द बाजूला जातात, श्रुतीचे शब्द बाजूला जाऊन जो अर्थ निष्पन्न होतो, जो अर्थ शिल्लक राहतो, त्या अर्थापाशी खरा मी असतो, श्रुतीचे शब्द ही अलीकडे राहतात। आणि हा अर्थ जला निष्पन्न होतो, ज्याच्या अंतःकरणात प्रगटतो, तोही नामरूपाने हरपतो आणि परमात्माच परमात्म्याचा भोग आनंद रूपाने असा घेणारा होतो असं म्हणतात। पै समस्त ही श्रुती जात ठाके, लाजिले ऐसे निवांत, ते नीची करी यथावत प्रगटोनिया। अभ्यासकाच्या शुद्ध जाणीवेमध्ये त्यावेळेला प्रगट मीच होतो आणि मीच मला समजून घेतो, परमात्माच परमात्म्याला जाणतो, तो स्वसंवेद्य असल्यामुळं आपणच आपल्याला ओळखतो। पाठी श्रुती सहित अशेष, जग हरपे जेथ निशेष, आणि ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानासकट, ज्ञानाच्या भावने सकट अज्ञान देखील जेव्हा नाहीस होऊन जात, ते निज ज्ञानही चोख जाणता मीची। ते निज ज्ञान केवळ शिल्लक राहिलेलं असं ज्ञान, त्या ज्ञानाची जाणीव तत्वतः माझ्यामुळेच होते। जैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नींचे किर नाही दुजे। झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा स्वप्नात पाहिलेले कोणतेही पदार्थ उरत नाहीत। तरी एकत्वही देखो पाविजे आपलेही, आणि मग एकच उरतो। स्वप्नातली सगळी माया संपून जाते, सगळं दृश्य संपून जातं, पण आपण एकटे आता उरलेले आहोत। आता तिथं स्वप्न नाही, दुसरी कुठलीही घटना नाही हे जाणणारा देखील आपला आपणच जसा असतो, तसा परमात्माच एखाद्या व्यक्तीच्या योगानी स्वतःला जाणतो आणि स्वतःचा आनंद प्राप्त करून घेतो। तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे नवीन, तयाही बोधा कारण जाणता मीची। मग यावे झालेले आहेत। मग आगी लागलिया कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही विराजया परी। लाकूड जळलं तर काजळी राहते, राख राहते, मग कापूर जळला तर काहीच राहत नाही। आणि अग्नीही राहत नाही, जाळलेला पदार्थही राहत नाही आणि जो जाळतो तोही जळून संपून जातो. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जरी बुडोनी जाये तरी नाही कीर नोहे आणि न साहे असणेही. त्याप्रमाणे समूळ अविद्या नाहीस करणार. समूळ अविद्या म्हणजे अविद्येचं खरं असलेलं मूळ म्हणजे मीपणा. अज्ञानाचं खरं मूळ आपल्या अंतर्यामी आहे, ती आपली दृष्टी आहे. अज्ञानाचं मूळ बाहेर कुठं नाहीये. अज्ञानाचं मूळ म्हणजे सूर्य चंद्र तारका नाहीत. अज्ञानाचं मूळ म्हणजे स्त्री पुरुष भावाने नटलेली सृष्टी नाही. अज्ञानाचं मूळ म्हणजे पशु पक्षी नद्या डोंगर पर्वत विविध प्रकारचं विश्व त्या विश्वातलं सगळी जडणघडण त्या विश्वातलं जीवन हेही अज्ञानाचं मूळ नाही. हे विश्व जसं आहे तसं चाललेलं आहे. त्या विश्वाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी हे अज्ञानाचं मूळ आहे. म्हणून जग बाजूला सारून परमात्मा निर्माण करायचा नाहीये. तर परमात्मा खेरीज दिसणारं जे काही आहे आपल्या अंतर्यामी असणारं अबोधात्मक अज्ञानात्मक असा भाव तो बाजूला सारायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विश्व हे सारावे परवते मग घेयावे माते ऐसा नाही आयते सकटची मी. विश्व बाजूला सारावं आणि मग मला प्राप्त करावं असं इथं काही नाहीये. जे आहे ते खरं म्हणजे मीच आहे, परमात्माच आहे. पण परमात्मा आहे असं पाहणारी दृष्टी माझ्या ठिकाणी नाही. ज्ञान होतं याचा अर्थ ज्ञान दृष्टी निर्माण होते. ज्ञान अज्ञान निघून जातं याचा अर्थ स्वरूप विषयक अज्ञान निघून जातं. मग जगातलं अज्ञान गेलंच समजा. एरवी जगातल्या अज्ञानाशी ते अज्ञान आहे म्हणून झगडून कधीही ते दूर होणार नाही. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती. की एका जेव्हा अग्नीचा शोध लागलेला माहीत नव्हता तेव्हा एका समुदायामध्ये रात्र झाली की लोक घाबरायचे, प्रयत्न करायचे की अंधार घराच्या बाहेर ढकलून द्यावा, घरातला अंधार बाहेर टाकून द्यावा असा प्रयत्न करायचे. त्या समुदायातला कोणी एक मनुष्य कुठं सफरीला गेलेला होता आणि तिथून एका तरुण मुलीशी लग्न करून तो परत आला. आणि मग घरातली मोठी माणसं सासूबाई वगैरे रीतभात जसं शिकवतात आलेल्या मुलीला चालीरीती शिकवतात तसं अंधार पडल्यावर तिला सांगण्यात आलं की आपल्या घरात जी वेगवेगळी काही भांडी आहेत ती भांडी भरून अंधार बाहेर फेकून द्यायचा असतो. असं कित्येक काळ केल्यानंतर उजेड येतो, झोपडीतला अंधार बाहेर टाकायचा असतो, तो भर भरून बाहेर फेकून द्यायचा असतो. ती रात्र तिने तशीच जाऊ दिली त्या सगळ्या खटपटी आणि त्यांच्या खटपटीमुळे उजेड पडला असं सगळ्यांना वाटत असे. तसं काही काळ गेल्यावर 7-8 तास झाल्यावर सगळं उजाडायचं आणि ते यशस्वी व्हायचे अंधार बाजूला सारून द्यायला, अंधार फेकून द्यायला. ती नदीवर गेली, तिने 2 गारगोट्या आणल्या, कोरडं गवत आणलं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी अंधार बाहेर बादल्या भरून फेकण्याची खटाटोप चाललेली होती तेव्हा तिने गारगोटीतून चकमक निर्माण केली. त्यांनी ते गवत पेटलं आणि अज्ञान अंधार दूर झाला. मग ती म्हणाली की अंधार दूर करण्याचा उपाय म्हणून अंधाराशी झगडणं नाही, तर प्रकाश निर्माण करणं हे अज्ञानाशी झगडण्याचं खरं साधन आहे, खरा उपाय तो आहे. तसं अविद्या बाजूला सारायचा खरा उपाय हा विषय नेस्तनाबूत करणं, विषयाला चटावलेली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना दंड करणं, त्यांना शिक्षा देणं. स्वामीजी म्हणायचे तसं कान ऐकतात तर कानात कुंट्या ठोकल्या, जीभ खाते तर जिभेला गळ टोचून ठेवला, अशा गोष्टींनी कधीही अज्ञान दूर होणार नाही. तर अज्ञान मूळ ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे जीवभाव. जीवभाव हा खरा संघ आहे. मी परमात्म्यापेक्षा वेगळा हा खरा संघ आहे, ते खरं अज्ञान आहे. जीवाच्या ठिकाणी असणार ते अज्ञान गेलं की जीवाला आपण ज्ञान स्वरूप आहोत असं लक्षात येतं. तेवी आणि जीवाला एकदा लक्षात आलं की आपण ज्ञान स्वरूप आहोत, आपण परमात्म स्वरूप आहोत, आपण चेतन स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, देह हा जाणारा येणारा जो देही आहे, अधिष्ठानभूत आहे, तो जाणारा येणारा नाही. त्याच्या जाणीवेवर देह येतात आणि जातात, तो मात्र अमृत स्वरूप आहे असं एकदा लक्षात आलं. आणि हेच ज्ञान तत्वतः जे माझ्या ठिकाणी उल्लसित झालेलं ज्ञान आहे, तेच ज्ञान तत्वतः त्याच दृष्टीने मी सर्वत्र विवेकाने पाहायचं आहे. अशा प्रकारे जगतातलं अज्ञान दूर होऊ शकतं. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जई बुडवली जाये, हे ज्ञान झालं आता की मी स्वरूप बोधाला प्राप्त झालो, मी आत्मरूप झालो, मला समजलं की मी देह मन बुद्धी नाही. अविद्या गेली आणि त्याच्या जागेवर विद्या आली, अज्ञान गेलं आणि त्याच्या जागेवर ज्ञान उदयाला आलं. अविद्या होती तोपर्यंत ज्ञानाला किंमत होती, विद्येला किंमत होती. अज्ञान निघून गेल्यानंतर एकटेच जेव्हा ज्ञान शिल्लक राहतं तेव्हा ते एकटं ज्ञान अज्ञानाखेरीज, अज्ञानाच्या निरपेक्ष, त्याला स्वतःची विशेष जाणीव नसते. आपण ज्ञान स्वरूप आहोत म्हणून अज्ञान असतं तेव्हा त्याच्या सापेक्ष कोणीतरी ज्ञानी असतो, पण ते ज्ञान अज्ञानाला खाऊन टाकतं. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जई बुडवली जाये, तेव्हा अज्ञानाच्या रिलेटिव्हली असणारं ज्ञान देखील विशेष अभिमानाखेरीज सहजगत्य असतं. तरी नाही कीर नोहे आणि न साहे असणेही. तर अज्ञान तर निघून गेलेलं आहे पण आता ज्ञान आहे ही स्थिती देखील शिल्लक राहिली नाही, ज्ञानाची सहज अवस्था झाली. पै विश्व घेऊन गेला मागेसी, विश्वाभास किंवा अज्ञान किंवा अविद्या. पै विश्व घेऊन गेला मागेसी तया चोराते कवणके गिवसी, विश्वाभास किंवा विश्वरूपी अज्ञान ज्यांनी नाहीस केलं त्याला वेगळेपणाने कसा शोधणार. इथं तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला चोर असा शब्द वापरला, दासबोधात देखील हा शब्द आला. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगद आकारू, तिसरा मी कैसा चोरू आणिला मध्ये, असं समर्थ परवाच दासबोधावरचं प्रवचन झालं आपण पाहिलं. अज्ञान ज्यांनी निघून गेलं नाहीस केलं, आता ज्यांनी नाहीस केलं त्या चोराला म्हणजे दडलेल्याला आता कसा शोधायचा, तया चोराचे कवण एक दिवसी त्याला कोण शोधणार, कुठे शोधणार? जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी, जेव्हा अज्ञान जातं तेव्हा अज्ञान गेल्यावर काही वेळाने ज्ञान देखील जातं। ध्यानामध्ये देखील तुम्ही साक्षी असता विचार नाहीसे होतात। एक विचार आला आणि संपला, नाहीसा झाला, तुम्ही साक्षी होतात, द्रष्टा होतात आणि समोरचा विचार होतात, त्या विचाराला तुम्ही प्रतिसाद दिला नाही, ती वृत्ती गळून पडली। ती वृत्ती गळून पडल्यानंतर पुढचा एक क्षण, दुसरा, तिसरा, चौथा वृत्ती नसलेले असे क्षण होते, तेव्हा तुम्ही द्रष्टाच होतात, पण समोर विचार नव्हता। आणि मग परत एखादा विचार उठला, तेव्हा मात्र तुम्ही द्रष्टा झालात आणि तुम्ही त्या विचाराचा परत त्याग केलात। असं हे जे चार क्षणांचं दोन वृत्तींच्या मधलं अंतर आहे, ते नंतर वाढलं, ते मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिट एवढं मोठं झालं। आता तुम्ही दृष्टित्वानी तर पाहता आहात, पण समोर दर्शन नाही, विचार नाही, अर्थात मनोमय विश्व नाही। मन गेलं की देह भावना जाते, झोपेत देखील मन गेलं देह भावना जाते, त्यामुळे आपण देह आहोत ही भावनाही गेली, समोर मनोमय विश्व देखील गेलं, फक्त पाहणारा शिल्लक राहिला। आणि पाहणाऱ्याच्या असं लक्षात आलं की ते दृश्य होतं त्याच्या सापेक्ष मी द्रष्टा होतो। आता दृश्यच गेलं आणि बराच वेळ जेव्हा होतो तेव्हा ओढवून घेतलेलं द्रष्टृत्व गळून पडलं आणि मग स्वरूप स्थिती कायम राहिली। तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण स्वरूप झालो, हेच ते सत, चित, शांत, आनंद, सुख, स्वरूप, असा भाव तुम्हाला निर्माण व्हायला लागला। असा भाव ही नंतर अविनाशी, चैतन्य रूप, शांत स्वरूप, सुख स्वरूप हे शब्दही नाहीसे झाले। तोपर्यंत अज्ञान तसंच होतं, फक्त ते पातळ होत चाललेलं होतं, ज्ञानाच्या जवळ तुम्ही चाललेले होतात। आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हे शब्दही जातात आणि काहीतरी शिल्लक राहतं एक, तेव्हा ते अनुभवणारा कोणी मी आहे हा भाव राहू शकत नाही। अशा वेळेला काही एक शुद्ध स्वरूप किंवा केवल स्वरूपानी शिल्लक राहत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पै विश्व घेऊन गेला मागेसी, विश्व तर नाहीस झालं, मनोमय विश्व तर नाहीस झालं, तया चोरा ते कवण के दिवसी, ज्यांनी नेलं तो ज्ञानरूपी परमात्मा त्याला कसा शोधणार? कोणी हे अज्ञान दूर केलं? जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी, ज्ञान आणि अज्ञान विरहित केवळ भाव शिल्लक राहिला, केवळ अस्तित्व शिल्लक राहिलं, मी पणाखेरीज, ते अस्तित्व म्हणजेच परमात्मा, परमात्म भाव केवळ शिल्लक राहिला, तो परमात्म भाव भोगणारा मी हाही शब्द तिथून निघून गेला, त्या परमात्म्याला जाणणारा मी हा शब्दही तिथून निघून गेला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती, अशी जड आणि अजड या दोन्हींना ग्रासून उरणारा असा परमात्मा त्याचं निरूपण करत असताना रूप करिता कैवल्यपती ठीक केली निरूपहिती आपुल्या रूपी, निरूपाधिक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच केवळ शिल्लक राहतो, पण तिथं स्वरूप हाही भाव नसतो, केवळ परमात्म भाव असतो. अशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंतांनी ठी केली म्हणजे गोष्टी केली. हा ठी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी कॉइन केलेला आहे, असा कुठे मराठीत शब्द नाही. ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती, ठी केली निरूपहिती आपुल्या रूपी. उपाधी रहित असं आपल्या आपल्या रूपामध्ये जे उपाधी रहित असं स्वरूप उरतं त्याचं प्रतिपादन अशा तऱ्हेने कैवल्यपतींनी केलं म्हणजे भगवान श्री कृष्णांनी केलं. तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, हे सगळं भगवंत सांगत असताना हा बोध अर्जुनाच्या ठिकाणी कसा उमटला, जसा तुमच्या ठिकाणी आता उमटतो आहे तसा. तुमच्या ठिकाणी हा बोध कसा उमटतो आहे, व्योमींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी. आकाशात चंद्राचा उदय झाल्यावर क्षीरसागर जसा उचंबळतो, तो चंद्रोदय क्षीरसागरामध्ये जसा प्रतीतीला येतो, जसा तुमच्या अंतःकरणात हा बोध आता प्रतीत होतो आहे तसा ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात हा बोध कसा उमटला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. व्योमींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी, मात्र तुमच्या ठिकाणी तसा उमटला पाहिजे. का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे. जर प्रतिभिंत म्हणजे तुमच्या समोर असणारी भिंत जर चोख असेल आरशासारखी स्वच्छ प्रतिबिंब पाडू शकेल अशी, त्याच्यावर समोरचं चित्र जसं तसं उमटतं. जसं या लिफ्ट मधून तुम्ही वर येत असताना ज्ञानेश्वर महाराज असं काही लिहिणार नाहीत, आपण लिफ्ट मधून वर येत असताना लिफ्ट मध्ये जसं आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं चोख पत्र असल्यामुळं, तसं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय. का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तेव्हा त्या प्रतिभिंतीवर समोरचं चित्र म्हणजे तुम्हीच असता, तिथे दुसरं कोणी नसतं, तुमचंच चित्र तुम्ही पाहत असता. तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदत असे, तसे आता श्रीकृष्ण आणि अर्जुन हे जणू प्रतिभिंतीवर मध्ये एकमेकांचं पडलेलं प्रतिबिंब असावं असे एकमेकांचं प्रतिबिंब पाहणारे म्हणजे कृष्णांच्या ठिकाणी एकत्वानी ते पाहत असताना अर्जुनाच्या ठिकाणी कृष्णांना आपणच आहोत असा बोध आहे, आणि तोच बोध अर्जुनालाही भगवंतांच्या दर्शनात आहे. का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदत असे, तसा हा बोध अर्जुनाच्या ठिकाणी आणि भगवंतांच्या ठिकाणी निर्माण झाला. तरी बाप वस्तु स्वभाव भावे तव तव गोडिये थावो, म्हणून अनुभवीयांचा रावो अर्जुन म्हणे. तरी बाप वस्तु स्वभाव भावे, ज्याला वस्तू म्हणजे परमात्मा, रामकृष्ण म्हणायचे की परमात्मा एक वस्तू, बाकी सगळे अवस्तू असं म्हणायचं, असा हा वस्तू स्वभाव परमात्मा आपल्या ठिकाणी भावे म्हणजे परमात्मा भाव निर्माण होणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. बाप म्हणजे फादर नाही, तरी बाप पुलंच्या याच्यात आहे ना फादर फादर, तर तसा फादर नाही, बाप म्हणजे केवढी मोठी गोष्ट. धन्य धन्य धन्य, तरी बाप वस्तु स्वभाव भावे, वस्तु स्वभाव म्हणजे परमात्माच आपल्या ठिकाणी अवतीर्ण होणं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी परमात्माच असणं प्रतीत होणं तव तव गोडीये खावो तेव्हा तेव्हा त्याची गोडी अधिक अधिक वर्धिष्णु होते. म्हणून अनुभवीयांचा रावो अर्जुन म्हणे. आणि असा अनुभव घेणारा अर्जुन आता म्हणायला लागला, कारण आपल्या ठिकाणी जो बोध अर्जुन पाहत होता तोच प्रतिभिंतीवर म्हणजे श्रीकृष्णांच्या ठिकाणी आहे असं पाहत होता, आणि श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्याला स्वतःच दिसत होते होता, तो आपल्यालाच पाहत होता, आणि तसं श्रीकृष्णही अर्जुनाच्या ठिकाणी, जणू आता तिथं दोन वेगळे उरलेलेच नव्हते. त्यामुळं गोडी वर्धिष्णू होत होती. अर्जुन असं म्हणायला लागला, जी व्यापकपण बोलता निरूपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो. हे भगवंता व्यापकपण सांगत असताना जे निरूपाधिक असं सुख वर्णन करून सांगितलं, ते एक वेळ अव्यंग वाणे किजो का मज कारणे, ते अव्यंग म्हणजे परिपूर्ण, व्यंग म्हणजे काहीतरी अपूर्णता असण, ते सुख ते व्यापकपण निरुपाधिक असं तत्व माझ्या ठिकाणी परिपूर्ण त्यांनी मी अनुभवीन. ते एक वेळ अव्यंग वाणे किजो का मज कारणे, आपण कराल का, आपण करावं माझ्या करता म्हणून, असं अर्जुन भगवंतांना विनंती करू लागला. तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाले की वा काय चांगली गोष्ट मागितलीस. पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे. खरं जर सांगायचं तर हे अर्जुना आम्हाला नेहमीच ही गोष्ट बोलावी अशी वाटत राहते. अखंड याचीच चर्चा करावी अशीच असंच आमचं मनोगत आहे खरं म्हणजे. तरी काय किजे न जोडे पुसते ऐसे, पण तुझ्यासारखा विचारणारा फार अभावाने मिळतो त्यामुळे आम्हाला हे बोलता येत नाही असं भगवंत म्हणाले. सद्गुरूंना जे बोलायचं असतं त्याच्याऐवजी त्यांना वेगळं बोलायला लावणारेच भरपूर. मी असं ऐकलं की एकदा श्रीधर स्वामी महाराज सज्जनगडवर आलेले असताना दुपारी 4 वाजता विश्रांती घेऊन भेटी करता म्हणून बसले, तर रात्री 10 वाजेपर्यंत अखंड दर्शन चालू होत. 10 च्या दरम्यान महाराज खरंच थकले आणि बाजूच्या शिष्यांनी सांगितलं की आता महाराज विश्रांती घेतील म्हणून आता दर्शन नाही. तर एक तरुण मुलगा असं म्हणत होता की मी किती वेळ रांगेत उभा आहे, मला त्यांना ध्यानाविषयी विचारायचंय. तर ते ऐकून श्रीधर स्वामी महाराज म्हणाले की बोलवा त्याला, आज 4 वाजल्यापासून लोकांचे सांसारिक प्रश्न आणि भूतखेत काढत बसलोय, असा कोणी विचारणारा आतापर्यंत आला नाही, त्याला आधी आत पाठवा म्हणाले. आणि त्याला समोर बसून ध्यानाची प्रक्रिया सांगितली. महावीरांची अशी गोष्ट सांगतात की महावीर मृत्यूशय्येवर असताना एका तरुणाला बाहेर सांगितलं जात होतं की आता तुला फार उशीर झाला, ते जेव्हा कार्यरत होते तेव्हा तू आला नाहीस, आता त्यांची तब्येत बरोबर नाही, ते कधीही जातील अशी परिस्थिती आहे. तर महावीर म्हणाले तो जो आलाय त्याला पाठवा, मी आहे त्याच्याकरता हे त्याचंही भाग्य आणि माझंही भाग्य की असा कोणीतरी विचारणारा मला मिळाला. त्याला आत बोलवण्यात आलं, त्याला महावीरांनी उपदेश केला आणि मग महावीरांनी देह ठेवला. पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे मोठ्या कौतुकानी, खरं म्हणजे सतत हेच बोलायचं असतं, अखंड बोलो आवडे तरी काय किजे न जोडे पुसते ऐसे. पण काय करणार, कोणी अशा प्रकारे विचारणारा भेटतच नाही. संतांच्या तर्काचा आपल्या स्वतःच्या जीवनासाठी उपयोग करून घेणं हवं असतं लोकांना, त्यांच्या बुद्धीचा उपयोग करून घेणं हवं असतं, कदाचित त्यांच्या इंट्युशनचा उपयोग करून घेणं हवं असतं, कदाचित ते सांगतील तसं होईल या श्रद्धेने ते म्हणतील तसं सांसारिक बाबतीत करायला लोकांना आवडतं, ती इच्छा असते. आणि संतांची एका बाजूने अशी इच्छा असते की आपल्यापाशी आहे ते घेणारं कोणीतरी पाहिजे, घेणारा कोणीतरी मिळाला पाहिजे, ते लुटवणारा कोणीतरी मिळाला पाहिजे. तरी काय किजे न जोडे पुसते ऐसे, आजी मनोरथांचे फळ जोडलासी तू केवळ. या सगळ्या मनोरथांचं फळ म्हणून आज तुम्हाला प्राप्त झालास. जे तोंड भरूनी निखळ आलासी पुसो, जे अगदी मनापासून तोंड भरून इच्छा व्यक्त करतो आहे, जे निखळ आहे ते मला तुम्ही सांगावं. जे अद्वैताही वरी भोगीजे, ते अनुभवीच तू विरजे, पुसोनी मज माझे देतासी सुख. जे अद्वैताही वरी भोगीजे, अद्वैत अनुभवाच्याही पुढे जाऊन ज्याचा अनुभव येतो, कारण अद्वैताचा अनुभव येत असताना मला अनुभव येतोय असं जोपर्यंत वाटत असतं तोपर्यंत तो अनुभव खरा नसतो, तोपर्यंत तिथं द्वैत शिल्लकच असतं. हे सुख अद्वैताच्याही पलीकडे जाऊन भोगण्याचं असं खरं म्हणजे सुख. जे अद्वैताही वरी भोगीजे, असं विलक्षण स्वरूप सुख जे भोगावं ते अनुभवीच तू विरजे, त्या अनुभवाविषयी तू अत्यंत उत्सुक आहेस. पुसोनी मज माझे देतासी सुख, आणि अत्यंत उत्सुकतेनी आणि निर्मळ भावानी तुम्हाला विचारतो आहेस, त्यामुळं मला असं वाटतं आहे तुझ्याशी बोलताना आपण दुसऱ्या कोणाशी बोलतच नाही आहोत. तू मला माझंच स्वरूप सुख जणू अनुभवाला आणून देतो आहेस. माझे आपलं अव्यंग सुख मला सांगा असं म्हणून तू माझ्यापाशी अखंड असणार सुख तुझ्या योगानी मला त्या विचारण्याच्या योगानी तसंच मिळत आहे. माझाही द्वैत भाव नाहीसा होतो आहे. जैसा आरिसा आलिया जवळा, दिसे आपण पे आपला डोळा, तैसा संवाद या तू निर्मळा शिरोमणी. जसं जवळून आरसा पाहिला की आपणच आपला डोळा आपल्याला स्पष्ट दिसावा, तसा तुझ्यामध्ये तुझ्या या संवादामध्ये मी माझं स्वतःच सुख अनुभवतो आहे. खरोखरच तू संवाद करणाऱ्यांमध्ये अत्यंत निर्मळ आणि त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ शिरोमणी असाच आहेस. तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसऊ बैसावे, तोगा हा पाडू नव्हे सोयरिया, न जाणता तू काही विचारावं मग आम्ही तुला समजावण्यासाठी म्हणून बसवावं, तुझ्या समोर बसावं आणि तुला सांगत राहावं, निरूपण करत राहावं, तसा हा प्रसंग नाहीये. प्रतिभिंती मध्ये जणू तू तुला स्वतःलाच माझ्यामध्ये पाहतो आहेस, इतका एकरूप झालास आणि वर विचारतो आहेस की हे अव्यंग वाण निर्मळ असं सुख मला अनुभवाला आणून द्या, तर जणू माझं सुख मला मिळत आहे. द्वैतात उपदेश करावं असं आता तुझ्या ठिकाणी काही राहिलेलं नाहीये. तोहा गा पाडू नव्हे सोय रेया, हे मित्रा अथवा काय मेहुण्या ते एकमेकांचे यांची बहीण त्यांना दिलेली होती ना, म्हणून तो सोयरा देखील होता. ऐसे म्हणून आलिंगिले, देवांना किती आनंद झाला. अर्जुन जेव्हा म्हणाला की तुझं अव्यंग वाण असं स्वरूप सुख माझ्या अनुभवाला येईल असं तू काही कर, तेव्हा भगवंत एवढं बोलून थांबले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज शब्दचित्र उभं करतायत की भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. आपण कल्पना करू शकतो भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं, मग परत थोडं अंतर राखलं असेल, खांद्यावर हात ठेवले असतील, त्याच्या डोळ्यात पाहिलं असेल. ऐसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. हे सगळं ज्ञानेश्वर महाराज मनाने लिहित आहेत बर का, आपल्या आपल्या भावानीच ज्ञानेश्वर महाराज हे वर्णन करतायत. ही भावार्थ दीपिका आहे. एवढं झाल्यावर भगवंत 9:30 वाजले, भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले पै दोही वोठी एक बोलणे, ओठ दोन पण तसे उच्चार एकच, दोही चरणी एक चालणे. जर एक पाय एका दिशेला चालायला लागला आणि दुसरा पाय दुसऱ्या दिशेला, तर चालणं होऊ नाही शकत. दोन ओठांनी एकच बोलणं, दोन पायांनी जसं एकच चालणं, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. मी ज्याच्याबद्दल विचारतोय तू ज्याच्या सांगतोय, तू ज्याच्याबद्दल विचारतोयस, तू विचारतो आहेस ते एकरूपतेने, मी सांगतो आहे तेही एकरूपतेने. जसा आरसा जवळ आणला की आपलाच डोळा आपल्याला दिसावा, एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. आम्ही आणि तुम्ही हा भाग आता गेला, इथं सांगणारा आणि विचारणारा हे दोन्ही एकरूप झाले, अद्वैत रूप झाले. ऐसे बोलत बोलत देवो भुलला मोहे, असं बोलत बोलत देवांना अर्जुनाबद्दल फार प्रेम निर्माण झाला. अर्जुना ते आलिंगुनी ठाये आणि परत एकदा आलिंगन दिलं. मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे, संवाद सुखामध्ये इतकं प्रेम उपयुक्त नाही, इतकं प्रेम नको. कृष्णांना आपली आपल्यालाच भीती वाटली. झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. इक्षुरसाचे ढाळ गुळ, जरी संपूर्ण उसाचा रसच असला तरी देखील लवण देणे किडाळ, तो गुळ नासू नये म्हणून त्याच्यात मीठ टाकावंच असं लागतं. केवळ रसाची ढेप बनवता येत नाहीतर ती टिकणार नाही. जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे, एकरूपतेच्या प्रेमाने संवाद सुखच संपून जाईल. मग तू बोलणार, मी बोलणार काय आणि तू विचारणार काय, असं होऊ नये असं देवांच्या मनात आलं. हा संवादही चालू राहावा असं देवांना वाटायला लागलं. आधीच आम्हा यया काही नर नारायणाशी भिन्न नाही, आधीच मी आणि हा एकरूप, हा नर मी नारायण, तरी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा, पण माझ्या ठिकाणी निर्माण झालेला हा आवेग एकत्वाचा माझ्या ठिकाणी जिरून जावो आणि मी कृष्ण हा अर्जुन या भावानी बोलणं घडो असं भगवंतांना वाटायला लागलं. अजूनही काही आहे पण आपली वेळ संपली, पुढच्या वेळेला. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. हरि हरि बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम.